आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबर विभागावरवी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबर देता। गोय विधानसभेचे दोन दिसांचे शियाळी अधिवेशन काल राज्यपाल प्रिय श्रीधरन पिल्ले हांच्या अभिभाषणान सुरू जाले। खासगी जमनीचेर आशिल्ल्या बेवारस लोक खणिजाच्या ई लिलावांतल्यान राज्य सरकारा व्हड प्रमाणान येणावळ मेळटली अशी आस्त आसा अशी श्रीधरन पिल्ले हांणी सांगले। सभाघर सुरू जाताच विरोधी पक्षाचे सदस्य उभे रावले आनी म्हळें की अधिवेशन चड काळ चलूंक जाय आशिल्ले। सभाघरांत शिष्टाचार टिकोवन दवरपाचे आवाहन सभापती रमेश तवडकर हांणी केला। राज्यांतल्या वेगवेगळ्या खासगी सुवातींनी डंपांच्या रुपान पडून आशिल्ल्या दावो नाशिल्ल्या लोखंड धातूची ई लिलाव करपाची परवानगी दिवपी सुधारित गोंय लोखंड धातू डंप हाताळणी धोरण 2023 सरकारान मान्य केल्या। इकरा खण ब्लॉक लिलाव जाल्यात, तातले दोन खणींनी काम करपाक सुरवात केल्या। फुडल्या दोन म्हयन्यांत आनीक दोन तीन खणी सुरू जातल्यो। सुमार 5.2 कोटी टन मोलाचे 18 उण्या दर्जाचे खण डंप लिलावा खातीर दवरल्यात, जाका लागून राज्याक व्हड प्रमाणात येणावळ मेळटली आनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्माण जातलो अशें तांणी सांगले। तशेंच मांडवी ज्वारी न्हयांनी रेव मॅपींग तयार करपा खातीर अर्ज मागयल्यात अशें राज्यपालांनी सांगले। याच काळात मधमाशी पोसपा खातीर प्रोत्साहन येवजणे खाला 60 मधमाशी पेटी खातीर 29 प्रस्ताव मान्य केल्यात अशें तांणी मुखार म्हळें। कॅबिनेटाचो सल्लो घेवन राज्यपाल सत्र आपयतात, विरोधी पक्षान लोकांचे प्रश्न मांडप आनी सरकारान ताची जाप दिवप। सरकाराक जाप दिवपाची ना म्हणून सरकारान एका दिसाचे सेशन आपयला असो आरोप फुडारी विजय सरदेसाय हांणी केला। उपरांत विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी गोंयांत नोकर भरती, म्हादय, गुन्या, मीन वेवसाय, भ्रश्टाचार ह्या सारखे विशय सध्या गाजतात, ताका लागून चड दिसांचे अधिवेशनाची गरज असून लेगीत फक्त दोन दिसांचे अधिवेशन आपोआप चुकीचे अशें पत्रकार परिषद घेवन मेळ्ळा। प्रयागराजांत जावपी महाकुंभ मेळाव्याक हजेरी लावपाक घेवन गेल्ल्या 1300 भाविकांचे रेलगाडये काल सकाळी समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी निरोप दिलो। ह्या वेळार मडगांवचे आमदार दिगंबर कामत, मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आनी आदले आमदार दामोदर नायक तशेंच पणजेचे आदले आमदार सिद्धार्थ कुंकळेकार हाजीर आशिल्ले। मंत्री फळदेसाय हांणी ह्या वेळार यात्रेक वचपी भाविकाकडे संपर्क साधलो। 8 फेब्रुवाराक ही गाडी प्रयागराज हांगा पावतली आनी 9 फेब्रुवाराक ती परत गोंयांत येवपाक भायर सरतली अशें तांणी ह्या वेळार सांगले। यात्रेक वचपी भाविकां मदीं खोशयेचें वातावरण पातळिल्लें ह्या वेळार दिसतालें। गोंयांत सनातन धर्माचो विस्तार जावन गोंयची वळख फक्त दर्या मेरेन उरूंक ना जाल्यार अध्यात्मा खातीर गोंयची वळख तयार जाल्या। प्रयागराजाक वचपी रेलगाडयेची मागणी वाडली जाल्यार आनीक ट्रेनी सुरू करतले अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगलां। मुखेलमंत्री देवदर्शन येवजणे अंतर्गत गोंयच्यान प्रयागराज महाकुंभाक वचपी विशेष रेलगाडयेक करमळेर्स रेल्वे स्टेशनार दोतर सावंत हांणी 5 बावटो दाखयलो। सुमार 1200 लोक पयले रेलगाडयेंतल्यान महाकुंभांत पवित्र स्नान करपा खातीर गेल्यात। फुडें अशीच रेलगाडी 13 आनी 21 फेब्रुवाराक सुट्टली। इंडियन सुपर लीग फुटबॉल सर्तीन काल गोंयच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमान फुटबॉल क्लब गोवान ओडिसा फुटबॉल क्लबाक 2-1 अशें हारयलो। ह्या जैताक लागून फुटबॉल क्लब गोवा 36 गूण मेळून दुसरे सुवातेर पावला। फुटबॉल क्लब गोवा आपली फुडली मॅच 12 फेब्रुवाराक मुंबय सिटी फुटबॉल क्लबा आड खेळटलो जाल्यार ओडिसा फुटबॉल क्लब 10 फेब्रुवाराक पंजाब फुटबॉल क्लबा आड खेळटलो। कला आनी संस्कृती खात्यान 7 आनी 8 फेब्रुवाराक सूर जहान संगीत महोत्सव घडोवन हाडला। कला अकादमीन जावपी ह्या महोत्सवान थळावे देशी आनी विदेशी कलाकार आपली कला सादर करतले अशें कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडे हांणी सांगले। विरेस्तारा पणजेंत जाल्ल्या पत्रकार परिषदेंत ते उलयताले। ह्या वेळार खात्याचे संचालक सगुण वेळीप आनी अमिताभ भट्टाचार्य हाजीर आशिल्ले। मंत्री गावडे हांणी सांगले 7 फेब्रुवाराक सकाळी 10:30 ते 1:15 मेरेन अमरेला एन्सेम्बल आनी अलमॉर ह्या संगीत बँडांतले कलाकार संगीताचेर कार्यशाळा घेतले। सांजवेळा 6 वरांचेर कार्यावळीचे उक्तावण जातले। उक्तावण सुवाळ्याक मुखेलमंत्री उत्तर प्रमोद सावंत हाजीर आसतले। इतल्या प्रादेशिक खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशिक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:00 वरांक।